नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. राज्यातील 479 धर्मादाय रुग्णालयांपैकी केवळ 134 रुग्णालयं सध्या आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवत आहेत. उर्वरित रुग्णालयांनी या प्रक्रियेला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयानं कोणतीही स्थगिती दिलेली नसतानाही काही रुग्णालयं सहकार्य करत नव्हती, त्यामुळे राज्य सरकारनं आता कायद्यात बदल केला असून ही सर्व रुग्णालयं सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीत आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यापुढे सर्व पात्र रुग्णालयांना या योजना राबवणं बंधनकारक असेल. जी रुग्णालयं टाळाटाळ करतील त्यांच्यावर कायद्यानुसार सुनावणी घेऊन कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
राज्य सरकारचं स्पष्टपणे मत आहे की जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी पारदर्शीपणे केंद्र सरकारची योजना राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे. त्यासोबत राखीव पेड जे आहेत किंवा राखीव निधी जो आहे याचा ट्रान्सपरंट पद्धतीनं विनियोग केलाच पाहिजे. आणि म्हणूनच मी धर्मदाय आयुक्तांचं देखील अभिनंदन करेल की धर्मदाय आयुक्तांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला, लॉ अँड ज्युडिशरीने पुढाकार घेतला. म्हणून पहिल्यांदा आता आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलच्या बेडची माहिती अद्ययावत पद्धतीनं त्या ठिकाणी आहे.
कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, त्यामुळे असा फोन आल्यास हा खोटेपणा आहे असं समजावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. अशा प्रकरणात गुन्हेगार विदेशात बसून ही कारवाई करत असतात, त्यामुळे त्यांना पकडणं अनेकदा अवघड होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकरणात कुणी पैसे दिले असतील तर 1930 या क्रमांकावर फोन करावा, असं केलं तर पैसे हस्तांतरण थांबवता येऊ शकतं, त्यामुळे लगेच तक्रार करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकार घरोघरी जाऊन नागरिकांना तसंच शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना डिजिटल अटकेविषयी माहिती देऊन जागरूक करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि आशुतोष काळे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. अंमली पदार्थांच्या वापराबाबत सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचं आढळलं आहे, अशा कुरिअरवर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे पोलीस अंमली पदार्थ विक्रीत दोषी असतील त्यांना बडतर्फ केलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. नसीम खान, वरुण सरदेसाई या सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजासाठी योगेश सागर, संजय केळकर, दिलीप लांडे, चंद्रकांत नवघरे, सुनील प्रभू, राजू खरे, अमित झनक आणि समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत ही घोषणा केली. 2025-26 हंगामातल्या कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली 27 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस काढणीला अनेक ठिकाणी उशीर होत असून राज्यातला कोणताही कापूस उत्पादक शेतकरी किमान आधारभूत किमतीपासून वंचित राहू नये यासाठी ही मुदत वाढवावी, असं मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. जलसिंचनामध्ये राज्याला समृद्ध करण्याच्या दृष्टीनं महायुती सरकारनं मागच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा आणि त्यानुसार सुरू झालेल्या अंमलबजावणीचा कार्य अहवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या विभागाचा कार्य अहवाल प्रकाशित करणारे राज्यातले पहिले मंत्री ठरले आहेत. दुष्काळमुक्त महाराष्ट्राची संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्याचं काम मिशन मोडवर सुरू करण्यात आलं असून याबाबतचा सर्वसमावेशक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. निर्दोष मतदार याद्या हा कोणत्याही लोकशाहीचा पाया असतो, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक पात्र उमेदवार मतदार यादीत असावा आणि प्रत्येक अपात्र उमेदवार मतदार यादीतून वगळला जावा यासाठी मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण आवश्यक असल्याचं ते म्हणाले. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10